नमस्कार, माझं नाव माधुरी मारुती सूर्यवंशी, वर्ग 9वा, गाव हिप्परवा देशमुख, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. आमच्या घरामध्ये 4 बहिणी, 1 भाऊ व आई वडील असे आमचे कुटुंब आहे. माझे वडील ड्रायव्हर आहेत, आई ही घरकाम व शेतीमध्ये लागणारे काम करते. माझा असा प्रश्न आहे की माझ्या मोठ्या बहिणीचे बालविवाह, म्हणजेच माझी मोठी बहीण 11वी मध्ये असताना तिचे लग्न झाले, पण मला आता भीती वाटते की माझे पप्पा माझं पण तसंच करतील. मला माहित आहे की 18 वर्षाच्या आत लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. ते माझ्या आई वडिलांना कसे समजवायचे हे मला समजत नाही. तरी मी बालवाणीला असे विचारू शकते की कोण्या पद्धतीने व कशा ह्याच्याने मी माझ्या आई वडिलांना हे समजून द्यावे व ते माझे ऐकतील व माझे शिक्षण सुरू राहील व मी शिकून खूप खूप मोठी नोकरी करण्याचे माझे स्वप्न पूर्ण करेन. धन्यवाद.